आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खरीप पिकांच्या पेरणीमध्ये यावर्षी लक्षणीय प्रगती. भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा 60% दर घोषित. वस्त्रोद्योग क्षेत्रातील 4 स्टार्टअपना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि 5 शिक्षण संस्थांना 20 कोटी रुपयांचं अनुदान वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून मंजूर. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात. आता सविस्तर बातम्या. देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये यावर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र 1,065 लाख हेक्टरपेक्षा जास्त असून तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1,044 लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं खरीप पिकांच्या पेरणीचा अहवाल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार भाताचं पेरणी क्षेत्र 394,28,000 हेक्टरवर पोहोचलं असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे क्षेत्र 378,04,000 हेक्टर इतकं होतं. तर कडधान्य पिकांच्या पेरणीमध्ये गेल्या वर्षीच्या 115,55,000 हेक्टर क्षेत्रावरून यंदा 122,16,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. भरड धान्य पिकांची पेरणी देखील 185,51,000 हेक्टरवर झाली आहे जी गेल्या वर्षी 177,50,000 हेक्टर इतकी होती. तसंच तेलबियांच्या उत्पादनातही वाढ झाली असून 188,37,000 हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली आहे. भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 60% दराच्या आधारे बोलत होते. या अहवालानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 5%, अमेरिकेचा अंदाजे 2.6% इतका आहे. तर जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये इंडोनेशिया, तुर्की, रशिया, पोलंड, स्पेन आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात 2024-25 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा अंदाज 6.8%वरून 7% जाईल असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून रशिया आणि युक्रेन युद्ध संघर्षाबद्दल चर्चा केली. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी सक्षम करण्याच्या उपायांवर देखील या संभाषणादरम्यान चर्चा झाली असून युक्रेनच्या नुकत्याच झालेल्या भेटीच्या माहितीसह युद्ध संघर्षाच्या शांततापूर्ण आणि त्वरित निराकरणासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल नवी दिल्लीत ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माउरो व्हिएरा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि ब्राझील यांच्यातील हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याशिवाय व्यापारी गुंतवणूक आणि जैवइंधन क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या प्रयत्नांवरही चर्चा झाल्याचं पुरी यांनी सांगितलं. जागतिक जैवइंधन गटाची घोषणा झाल्यापासून याबाबतीत ब्राझीलच्या सातत्यपूर्ण समर्थनाबद्दल पुरी यांनी समाधान व्यक्त केलं. याशिवाय हंगेरी देखील या गटामध्ये सहभागी झाल्यामुळे आता 25 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांसह जागतिक जैवइंधन गटाची व्याप्ती विस्तारल्याचंही हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत चिलीचे कृषी मंत्री एस्टेबान व्हॅनेझुएला आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. दोन्ही देशांमधील कृषी सहकार्य, फलोत्पादन कृती आराखडा यासह सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी आणि परस्पर सहकार्याच्या महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय भारत आणि चिली या दोन्ही देशांमधील कृषी आव्हानं तसंच कृषी व्यापाराला चालना देण्यासाठीच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमधील कृषीविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं रामनाथ ठाकूर यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात यावर्षी आतापर्यंत 7.12% इतकी लक्षणीय वाढ झाली नोंदवल्याचं कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 25 ऑगस्टपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आर्थिक वर्षात देशाचं एकत्रित कोळसा उत्पादन वाढून 370 दशलक्ष टन झालं आहे जे गेल्या वर्षी याच कालावधीत 346 दशलक्ष टन इतकं होतं. तसंच कोळशाच्या वितरणातही लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी 25 ऑगस्टपर्यंतचं वितरण 397 दशलक्ष टनांवर पोहोचलं आहे. जे मागील गेल्या वर्षीच्या 376 दशलक्ष टन वितरणाच्या तुलनेत आता 5.28% इतकी उल्लेखनीय वाढ वितरणात दिसत आहे असंही कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या अनुदानासह 4 स्टार्टअपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे चारही स्टार्टअप कंपोझिट, शाश्वत कापड आणि स्मार्ट टेक्सटाईल या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांवर केंद्रित आहेत. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील 5 शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. या शिक्षण संस्थांनी जिओ टेक्सटाईल, भूसंश्लेषण, कंपोझिट, नागरी संरचना इत्यादी तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात नवीन बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्याचं प्रस्तावित केलं आहे. वक्त दुरुस्ती विधेयक 2024 सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकसभा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भात लोकसभा सचिवालयानं निवेदन जारी केलं आहे. संयुक्त संसदीय समितीला लेखी सूचना सादर करू इच्छिणाऱ्यांनी 2 प्रतींमध्ये इंग्रजी किंवा हिंदीमध्ये आपलं म्हणणं मांडणं अपेक्षित आहे. यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 15 दिवसात संबंधितांनी आपली मतं मांडावीत. या निवेदनानुसार समितीला सादर केलेल्या सूचना समितीच्या नोंदीचा भाग बनतील आणि हा दस्तऐवज गोपनीय मानला जाईल. पेरूमधील लिमा इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जयकुमार, नीरू पाठक, रिहान चौधरी आणि संद्रामोल साबू यांनी काल 4x400 मीटर मिश्र रिले प्रकारात पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ 20 प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी शहा हे एकमेव उमेदवार होते. यावर्षी 1 डिसेंबर रोजी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. 35 वर्षांचे शहा हे पद भूषवणारे सर्वात तरुण उमेदवार आहेत. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांच्या कारकिर्दीच्या 3रा कार्यकाळात पदभार स्वीकार नसल्याचं या महिन्याच्या 20 तारखेला जाहीर करण्यात आलं होतं. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ते सेवानिवृत्त होतील. यावर्षी दिव्यांगांसाठीच्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धा 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. यामध्ये 84 भारतीय क्रीडापटू सहभागी झाले असून पॅरालिम्पिकच्या इतिहासातील ही भारताची सर्वात मोठी तुकडी आहे. पॅरा सायकलिंग, पॅरा ज्युडो आणि पॅरा रोईंग या प्रकारात प्रथमच भारतीय क्रीडापटू आपलं कौशल्य आजमावणार आहेत. या स्पर्धेतील 22 पैकी 12 क्रीडा प्रकारांमध्ये हे दिव्यांग खेळाडू खेळणार आहेत. उद्या पॅरा बॅडमिंटन, तायकांदो, सायकलिंग, जलवतरण आणि टेबल टेनिसपासून आपले खेळाडू या स्पर्धेची सुरुवात करतील. 2020 झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिल आणि टेबल टेनिसपटू भावना पटेल यांच्याकडून या स्पर्धेत पदकांची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या खरीप पिकांच्या पेरणीमध्ये यावर्षी लक्षणीय प्रगती. भारत लवकरच जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 7% दर घोषित. वस्त्रोद्योग क्षेत्रातील 4 स्टार्टअपना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि 5 शिक्षण संस्थांना 20 कोटी रुपयांचं अनुदान वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून मंजूर. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.